चीनीमंडी.com पॉडकास्ट।
कचऱ्याच्या आकड्यात होत आहे वाढ। शहरातील कचरा संकलन आणि वाहतुकीच्या कामासाठी महापालिकेनं काही महिन्यांपूर्वी बंगळुरू येथील पी गोपीनाथ रेड्डी या खासगी कंपनीची नियुक्ती केली आहे। महापालिका कंपनीला प्रतिटन 1865 रुपये मोबदला देत आहे। कंपनीनं फेब्रुवारी महिन्यापासून शहरात काम सुरू केलं। कंपनीचं काम सुरू होण्यापूर्वी महापालिकेतर्फे शहरात साफसफाईचं काम केलं जात होतं। त्यानुसार प्रशासनानं 350 ते 450 टन कचरा निघतो असा दावा वारंवार केला। मात्र आता कंपनीकडे काम गेल्यापासून कचऱ्याचे आकडे दिवसेंदिवस वाढतच आहेत। 27 दिवसांचा विचार केल्यास दिवसाला तब्बल 511 मेट्रिक टन कचरा उचलण्यात आल्याचं या आकडेवारीवरून दिसून येत आहे। परतीच्या पावसाचा जोर वाढल्यानंतर कचरा ओला होऊन वजन वाढल्याचा दावा कंपनीतर्फे करण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं। विशेष म्हणजे शहराच्या 9 प्रभागांपैकी 8 प्रभागात कंपनी काम करते। विशेष म्हणजे कचऱ्याच्या ट्रकचं वजन केलं जातं, तेही खासगी एजन्सीच्याच वजन काट्यावर। घनकचरा विभाग या वजनाच्या पावत्या गृहीत धरून कंपनीला बिल अदा करत आहे। पी गोपीनाथ रेड्डी कंपनीनं ऑक्टोबर महिन्यात 13,798 मेट्रिक टन कचरा उचलल्याच्या पावत्या सादर केल्या आहेत। घनकचरा व्यवस्थापनावर सध्या कोणाचं लक्ष नसल्याचं चित्र आहे, त्यामुळे कंपनीचा मनमानी कारभार सुरू असून त्यात अधिकाऱ्यांसोबत मिलीभगत असल्याचा आरोपही केला जात आहे। कचरा प्रक्रिया केंद्रावर अद्याप मिक्स कचरा येत असून त्यात वजन वाढवण्यासाठी दगड, विटा, मातीही टाकली जात आहे। शहरात मिक्स कचऱ्याचं प्रमाण 50% आहे, त्यामुळे कंपनीला दंड लावण्यात येईल असे इशारे प्रशासनानं वारंवार दिले। अद्याप दंड लावल्याचा एकही आकडा समोर आलेला नाही।